आकाशवाणी मुंबई संदेश नाईक
आणि मनोज अणावकर
प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. राज्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान पूर्ण. प्राथमिक आकडेवारीनुसार 5 वाजेपर्यंत 50% कमी मतदानाची नोंद. देशातलं सर्वात मोठं मतदान केंद्र धारावीत. एकाच संकुलातल्या 34 मतदान केंद्रावर सुमारे 30,000 मतदानासाठी नियोजन. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार. आणि इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या निधनामुळे देशात उद्या एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात राज्यातल्या 13 मतदारसंघांसह संपूर्ण राज्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान आज पूर्ण झालं. प्राथमिक आकडेवारीनुसार आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 48.66% इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. यंदा दिंडोरीत सर्वाधिक म्हणजे 57% अधिक आणि पालघर 54% अधिक मतदानाची नोंद झाली. सर्वात कमी म्हणजे 41.70% मतदान कल्याणमध्ये झालं आहे. आज मतदान झालेल्या 13 पैकी 10 मतदारसंघांमधलं मतदान प्राथमिक आकडेवारीनुसार 50%पेक्षाही कमी आहे. भिवंडीत 48.89%, धुळ्यात 48.81%, नाशिक 51.16%, उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात 47.32%, उत्तर पूर्व मुंबई इथं 48.67%, उत्तर पश्चिम मुंबई 49.79%, दक्षिण मुंबई 44.22% आणि दक्षिण मध्य मुंबई 48.26%, तर ठाण्यात 45.38% मतदान झाल्याची नोंद आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान कमी आहे. 2019च्या निवडणुकीत राज्यातल्या मतदानाची अंतिम टक्केवारी 60.79%, तर 2014च्या निवडणुकीत 60.32% इतकी होती. राज्यातल्या 13 मतदारसंघांमध्ये मिळून 264 उमेदवार या टप्प्यात नशीब आजमावत आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, श्रीकांत शिंदे, राजन विचारे, कपिल पाटील, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, अरविंद सावंत हे विद्यमान खासदार तसंच वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम, अनिल देसाई या महत्वाच्या उमेदवारांच्या लढती या टप्प्यात होत आहेत.
एका मतदाराच्या नावे दुसऱ्या व्यक्तीनं मतदान केलं असेल तर मूळ मतदाराच्या ओळखीची खात्री पटवून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या मतदाराला टेंडर बॅलेट पेपर अर्थात प्रदत्त मतपत्रिका देऊन त्या व्यक्तीला मतदान करू द्यायची तरतूद आहे. त्यानुसार ठाणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत 148 क्रमांकाच्या विधानसभा मतदारसंघात असलेल्या केंद्र क्रमांक 273 वर झालेल्या अशाच एका प्रकारानंतर ओळखीची खात्री पटल्यानंतर मूळ मतदाराला प्रदत्त मतपत्रिका भरून मतदानाचा अधिकार बजावू दिला अशी माहिती ठाणे मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांनी दिली आहे.
देशातलं सर्वात मोठं मतदान संकुल मुंबईत धारावीतल्या ट्रान्झिट कॅम्प शाळा संकुलात असून तिथे 34 मतदान केंद्र उभारली होती. मतदारांच्या सोयीसाठी या केंद्रांना वेगवेगळे रंग दिले होते आणि त्याच रंगाच्या मतदानाच्या चिठ्ठ्या मतदारांना दिल्या होत्या. याशिवाय प्रवेशद्वाराजवळ त्या त्या रंगांचे दिशादर्शक फलकही लावण्यात आले होते. रंगांच्या मदतीनं मतदार आपलं मतदान केंद्र सहजपणे शोधून मतदान करत होते. इथल्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी सुर्वे यांनी आकाशवाणीला सांगितलं.
बॅनर्स केले होते आम्ही. या रंगामध्ये तुमचं मतदान केंद्र आहे त्या त्या भागांमध्येच बॅनर लावलेले होते. म्हणजे तो सुद्धा गेले 15 दिवस एक व्हिज्युअल इफेक्ट ठेवला होता आम्ही. वेगवेगळ्या भागांमध्ये 15 दिवस गाड्याही फिरवलेल्या होत्या. आमच्या या गाडीचा फायदा असा झालेला की जिथे वोटर चिठ्ठी गेली नाही तिथून मला लोकांचे फोन येत होते. आम्ही त्या त्या भागांमध्ये बीएलओला सांगून सांगून वोटर चिठ्ठी देत होतो. संपूर्ण भारत देशामध्ये एक वेगळा उपक्रम या शाळेच्या निमित्ताने आमचा झालेला आहे.
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू विधानसभा मतदारसंघात चिखले गावात जिल्हा परिषद शाळेत उभारण्यात आलेलं कोळी मतदान केंद्र हे विशेष आकर्षण ठरलं आहे. या मतदान केंद्रात काम करत असलेले सर्व कर्मचारी हे कोळी समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत आपलं कर्तव्य बजावताना दिसून येत होते. धुळे शहरातलं मतदान केंद्र क्रमांक 121 हे गरुड प्राथमिक शाळा या ब्रिटिशकालीन दगडी वारसा वास्तूमध्ये तयार केलं होतं. मतदारांसाठी गालिचा अंथरुण आणि सजावट केलेल्या दालनामध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात जाईबाई शाळा आणि खडेगोळवली इथल्या राजीव गांधी विद्यालय या दोन शाळांमध्ये सुमारे 150 ते 200 तृतीयपंथी मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. नाशिक लोकसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार शांतीगिरी शिवगिरी महाराज यांनी मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम यंत्राला हार घातल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. काही ठिकाणी मतदान यंत्र काम करत नसल्याच्या तक्रारी होत्या. कल्याण लोकसभा मतदारसंघाअंतर्गत मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र क्रमांक 243 या मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याची कोणतीही घटना घडलेली नव्हती असं निवडणूक आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याबाबतच्या बातम्या सकाळी प्रसारित झाल्या होत्या. या बाबींची दखल घेऊन अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी संदीप थोरात यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन खातरजमा केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या हाताळणीत निवडणूक आयोग पक्षपात करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. मतदार उत्साहानं मतदानासाठी येत आहेत, मात्र मतदान केंद्रातले अधिकारी दिरंगाई करत आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी पिण्याचं पाणी सावलीची सोय केलेली नाही, यामुळे ज्येष्ठ मतदार महिलांची मोठी गैरसोय होत आहे असा आरोप त्यांनी केला. आमच्या पक्षाला मतं मिळण्याची शक्यता असलेल्या मतदारसंघांमध्ये मुद्दाम दिरंगाई होत आहे, मतदारांना पुन्हा पुन्हा ओळखपत्र विचारली जात आहेत असंही ठाकरे यांनी नमूद केलं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याचं तसंच विकसित भारत साकारण्याचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अविश्रांत मेहनत घेणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांसमोर आपण नतमस्तक असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत. निवडणुकीत मोठ्या यशाला गवसणी घालत 4 जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू आणि महायुतीचा झेंडा अभिमानानं फडकवू असं बावनकुळे म्हणाले. घरदार विसरून अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
श्रोते हो, राज्यात आज झालेल्या मतदानाचा आढावा घेणारा मतदानाचा मागोवा हा चर्चात्मक कार्यक्रम अस्मिता वाहिनीवर सादर होणार आहे. रात्री 8:15 ते 9:15 या वेळेत हा कार्यक्रम सादर होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
राज्य शिक्षण मंडळानं मार्च 2024 घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षांचे निकाल उद्या म्हणजे मंगळवार दिनांक 21 मे रोजी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता जाहीर केले जाणार आहेत. मंडळाच्या https://mahaessc.board.in या संकेतस्थळावर हे निकाल विद्यार्थ्यांना पाहता येतील.
राज्यातल्या 1,31,000 अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. उच्च शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असताना आता येत्या शैक्षणिक वर्षात पूर्वप्राथमिक स्तरावरही धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तकं राज्यातल्या 1,31,000 अंगणवाड्यांना पुरवली जाणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शैक्षणिक चौकट बदलण्यात आली आहे, त्यामुळे पूर्वप्राथमिक शिक्षणाचा औपचारिक शिक्षणात समावेश झाला आहे. या अनुषंगानं धोरणात प्रस्तावित केल्यानुसार एनसीईआरटी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं पूर्वप्राथमिक किंवा पायाभूत स्तरासाठीचा अभ्यासक्रम आराखडा तयार केला आहे.
इराणचे अध्यक्ष इब्राहिम रहिसी यांच्या अपघाती निधनानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनाई यांनी उपराष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोगबेर यांची काळजीवाहू अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. खामेनेई यांनी 5 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही घोषित केला आहे. मोगबेर यांच्या नियुक्तीनंतर 50 दिवसात नव्याने निवडणुका घेणं अनिवार्य आहे. इब्राहिम रईसी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर काल दुपारी अपघातग्रस्त झालं होतं. अध्यक्ष रईसी आणि परराष्ट्रमंत्री हौसेन अमीर अब्दुल्लाहियान यांच्या अपघाती निधनामुळे उद्या 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा भारतानं जाहीर केला आहे.
नुकत्याच मंजूर झालेल्या भारतीय दंड संहिता, गुन्हेगारी दंड प्रक्रिया आणि भारतीय साक्षी पुरावा कायद्यांना आव्हान देणाऱ्या 3 जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळल्या. यावर याचिकाकर्त्यानं आपण दाखल करत असलेली जनहित याचिका मागे घेण्याची परवानगी मिळावी अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे.
पुण्यात वाघोली इथं दगडखाण कामगार वस्तीजवळ बेकायदा कचरा डेपो उभारल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेला एनजीटी अर्थात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पर्यावरणाची हानी केल्याबद्दल 1,79,10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम 2 महिन्यांमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करावी आणि पुन्हा अशा वस्तीजवळ कचरा टाकू नये असंही आदेशात नमूद केलं आहे. वाघेश्वर नगर इथं दगडखाण कामगारांची वस्ती असलेल्या ठिकाणी 2015 सालापासून कचरा टाकला जात होता, त्यामुळे परिसरात सुमारे 2 ते 3 एकर जागेवर कचऱ्याचे मोठे ढीग लागून प्रचंड दुर्गंधी पसरली होती. याशिवाय डास आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यूसारखे आजार पसरल्यामुळे काहींचा मृत्यूही ओढवला होता. 2016 दगडखाण कामगार परिषदेच्या वतीनं संतुलन संस्थेनं प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसंच वाघोली ग्रामपंचायतीला नोटीसही दिल्या, परंतु या समस्येची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे संतुलन संस्थेने 2020 राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे दावा दाखल केला होता, त्यावर न्यायाधिकरणानं हा निकाल दिला.
पुण्यात कल्याणीनगर इथं शनिवारी रात्री झालेल्या वाहन अपघात प्रकरणी आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याला जामीन मिळाला, मात्र पोलीस विभाग याविरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहे असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं. ते आज पत्रकारांशी बोलत होते. पुण्यातल्या एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलानं मद्यधुंद अवस्थेत भरधाव गाडी चालवत दोघांना धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मुलाचे वडील आणि मुलाला मद्य देणाऱ्या पब मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. या प्रकरणी कोणालाही वाचवण्यात येणार नाही. विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या वाहन वितरकावर देखील कारवाई केली जाईल असं आयुक्तांनी सांगितलं.
गोंदिया शहरातल्या बाजारपेठेत लवकरच 2.5 लाख रुपये किलो किमतीचा मियाझाकी आंबा विक्रीसाठी येणार आहे. जपानच्या मियाझाकी शहरात उत्पादित होणारा हा आंबा आता गोंदियातही पिकतो आहे. प्रगतशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी 3 वर्षांपूर्वी या आंब्याची लागवड केली होती. यावर्षी पहिल्यांदाच त्याचं फळ हातात आलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या कवठवाडी इथं काल कठ्ठ्याची यात्रा साजरी झाली. कठ्ठ्यात म्हणजेच मडक्यात अग्नी पेटवून तो डोक्यावर मिरवण्याची प्रथा या यात्रेत पाळली जाते. यंदा असे 74 कठ्ठे पेटवले होते. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, कल्याण आणि विदर्भातून असंख्य लोक या यात्रेसाठी आले होते.
थायलंडमध्ये बँकॉक इथं सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक रिले चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारतीय मिश्र संघानं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलंय. महम्मद अजमल, ज्योतिका श्री, अमोज जेकब आणि शुभा व्यंकटेशन यांच्या संघानं 4x400 मीटरच्या शर्यतीत विजय मिळवला. दरम्यान श्रीलंकेच्या संघानं रौप्य तर व्हिएतनामच्या संघानं कांस्य पदक पटकावलं आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल गुवाहाटीत होणारा राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 गुण मिळाला आहे. प्ले ऑफसाठी उद्या कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होईल.
वाशिम जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे मंगरुळपीर सेलू बाजार इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत 1000 क्विंटल शेतमालाचं नुकसान झालं आहे. तर सांगली जिल्ह्यातल्या वाळवा आणि आटपाडी तालुक्यातही आज जोरदार पाऊस झाला. यामुळे काही घरांवरची पत्रे उडालेत तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याचा प्रकार घडलाय. तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातही वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात आज राज्यात अनेक मान्यवरांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. राज्यपाल रमेश बैस आणि त्यांच्या पत्नी यांनी मलबार हिल इथल्या राजभवन क्लब मतदान केंद्रावर मतदानाचं कर्तव्य बजावलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनीही मतदान केलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या अनेक कलाकारांनीही आज मतदानाचा अधिकार बजावला. अभिनेत्री आणि भाजपा नेत्या हिमा मालिनी, ज्येष्ठ गीतकार गुलजार, गायिका आशा भोसले, अभिनेता नाना पाटेकर, आमिर खान, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, राजकुमार राव, रणदीप हुड्डा, रणवीर शौरी, प्रशांत दामले, गीतकार जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी आज मतदान केलं. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज मतदानाचं कर्तव्य बजावलं.
हवामान. राज्यात येत्या 2 दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडायचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर कोकणात उद्या उष्ण आणि दमट हवामान राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. कोकणात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमानात घट झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान पूर्ण. प्राथमिक आकडेवारीनुसार 5 वाजेपर्यंत 50% कमी मतदानाची नोंद. देशातलं सर्वात मोठं मतदान केंद्र धारावीत. एकाच संकुलातल्या 34 मतदान केंद्रांवर सुमारे 30,000 मतदारांसाठी नियोजन. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार. आणि इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या निधनामुळे देशात उद्या 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
We'll be right back.